खंड पाचवा प्रकरण पंधरावे खटला काढून घेतला। खटला चालू झाला। सरकारी वकील मॅजिस्ट्रेट वगैरे घाबरून गेले होते। काय करावे ते त्यांना सुचेना। सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी सरकारी वकील करीत होता। मी मध्ये पडलो आणि विनंती केली की पुढे ढकलण्याची काही जरूर नाही, कारण की चंपारण्य सोडून जाण्याची नोटीस मोडल्याचा गुन्हा मला कबूल आहे, असे म्हणून एक अगदी छोटेसे निवेदन मी तयार केले होते। ते वाचून दाखविले। ते पुढील प्रमाणे होते। फौजदारी काम चालविण्याच्या पद्धती संबंधीच्या कायद्याच्या 144 कलमानुसार करण्यात आलेला हुकूम जाहीर रीतीने मोडण्यासारखा जोखमीचा मार्ग मला का पत्करावा लागला याचे छोटेसे निवेदन कोर्टाच्या परवानगीने सादर करण्याची माझी इच्छा आहे। माझा नम्र अभिप्राय असा आहे की आज्ञेचा अनादर करण्याचा हा प्रश्न नसून स्थानिक सरकार व मी यांच्यामधील मतभेदाचा हा प्रश्न आहे। मी या प्रदेशात आलो ते जनसेवा व देशसेवा करण्याच्याच इराद्याने। शेतकऱ्यांना निळीचे मळेवाले न्यायाने वागवित नाहीत। सबब त्यांना मदत करण्यास येण्याचा मला फार आग्रह झाला, म्हणूनच मला यावे लागले। समग्र प्रश्नाचा अभ्यास केल्याखेरीस मी त्यांना मदत कशी करू शकणार, म्हणून मी त्या प्रश्नाचा अभ्यास करण्याला शक्य तर सरकार व मळेवाले यांची मदत घेऊन अभ्यास करावयाला आलो आहे। माझा दुसरा कोणताच हेतू नाही। माझ्या येण्याने लोकांच्या शांतीमध्ये भंग होईल आणि रक्तपात होईल ही गोष्ट मला शक्य वाटत नाही। असल्या गोष्टीचा मला भरपूर अनुभव आहे असे मी ठासून म्हणू शकतो, पण सरकारच्या अडचणी मला कळतात आणि त्याला माहिती मिळेल तिच्यावरच विश्वासून चालावे लागणार हेही मी कबूल करतो। कायद्याला मानणारा नागरिक या नात्याने माझा स्वाभाविक कल हुकूम पाळण्याकडेच होणार व तसाच तो झालाही, पण तसे केल्याने ज्यांच्यासाठी मी इकडे आलो त्यांच्याबद्दलच्या माझ्या कर्तव्याची मी प्रतारणा करीन असे मला वाटले। आज त्यांची सेवा त्यांच्यामध्ये राहूनच माझ्याकडून घडू शकेल, त्यामुळे मी आपण होऊन चंपारण्य सोडून जाऊ शकत नाही। अशा तऱ्हेच्या धर्मसंकटाचे प्रसंगी मला चंपारण्यातून काढून लावण्याची जबाबदारी सरकारवरच टाकण्याखेरीज मला गत्यंतर नाही। हिंदुस्थानच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यासारखी ज्यांची प्रतिष्ठा आहे अशा माणसाने अमुक एक कृत्य करून नवीन पायंडा पडताना अत्यंत काळजी बाळगली पाहिजे हे मी पूर्णपणे जाणून आहे, परंतु माझी दृढ समजूत आहे की आज आपण ज्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सापडलेलो आहोत त्या परिस्थितीत माझ्यासारख्या प्रसंगात सापडलेल्या स्वाभिमानी माणसापाशी सुरक्षित व सन्मान्य रस्ता एकच आहे, तो हा की हुकुमाचा भंग करून त्याबद्दल मिळेल ती शिक्षा मुकाट्याने सहन करावयाची, याखेरीज दुसरा मार्ग नाही। तुमच्या मनातून मला जी काही शिक्षा करावयाची असेल ती कमी व्हावी या हेतूने मी हे निवेदन मांडित नाही। मला एवढे स्पष्ट करावयाचे आहे की हुकुमाचा भंग करण्यामध्ये माझा हेतू कायद्याने स्थापित झालेल्या सत्तेचा अपमान करण्याचा नसून त्याहूनही थोर असा जो फायदा अर्थात अंतरात्म्याचा आवाज माझे अंतःकरण मान्य करीत आहे त्याला अनुसरण्याचा माझा संकल्प आहे। आता खटल्याची सुनावणी तहकूब ठेवण्याचा प्रश्नच उरला नाही, पण मॅजिस्ट्रेटला किंवा वकिलाला कल्पनाही नव्हती की येतपर्यंत गोष्ट येऊन ठेपेल, म्हणून कोर्टाने शिक्षा सांगण्यासाठी खटला तहकूब केला। मी व्हाईसरॉयना सर्व हकीकतीची तार पाठविली होती, पाटण्यालाही तार केली होती। भारतभूषण पंडित मालवीयजी इत्यादींनाही घडलेल्या हकीकतीच्या तारा केल्या होत्या। शिक्षेसाठी कोर्टात जाण्याची वेळ येण्यापूर्वीच मॅजिस्ट्रेटचा हुकूम आला की गव्हर्नर साहेबांच्या हुकुमावरून खटला काढून घेण्यात आला आहे। कलेक्टरकडूनही पत्र आले की मला करावयाची असेल ती चौकशी करावी व त्याकामी अंमलदारांकडून लागेल ती मदत मागावी। इतक्या त्वरित व शुभ परिणामाची आशा आम्ही कोणीही बाळगली नव्हती। मी कलेक्टर मिस्टर हेकॉकना भेटलो। ते स्वतः भले व न्याय करण्यास तत्पर असे दिसले। कागदपत्र वगैरे जे काही लागेल ते मागून घेण्यास व आपल्याला जेव्हा कधी भेटावेसे वाटेल तेव्हा भेटण्यास त्यांनी मला सांगितले। दुसऱ्या बाजूने विचार करावयाचा तर उभ्या हिंदुस्थानला सत्याग्रहाचा अथवा सविनय कायदेभंगाचा वस्तुपाठ मिळाला। वर्तमानपत्रात या गोष्टीची खूप चर्चा झाली व चंपारण्याला आणि माझ्या चौकशीला कल्पनातीत प्रसिद्धी मिळाली। मी करीत असलेल्या चौकशीसाठी सरकारकडून निपक्षपातीपणाची मला जरूर होती, तरी पण वर्तमानपत्री चर्चेची आणि त्यांच्या बातमीदारांची जरूर नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांची भरमसाठ टीका व चौकशीचे लांबलचक रिपोर्ट यापासून हानी होण्याची भीती होती. त्यासाठी मी मुख्य वर्तमानपत्रांच्या चालकांना विनंती करून ठेवली की त्यांनी बातमीदारांना पाठविण्याच्या खर्चात पडू नये. जेवढे छापणे असेल तेवढे मीच पाठवित जाईन व त्यांना बातम्या पुरवित जाईन. चंपारण्यातील मळेवाले खूप चिडले होते. मी समजत होतो अंमलदारही मनातून संतुष्ट नसणार, हेही कळत नव्हते असे नाही. वर्तमानपत्रात खऱ्या खोट्या बातम्या आल्याने ते अधिक चिडणार, त्यांच्या रागाचा माझ्यावर परिणाम तो काय होणार, पण तो गरीब भित्र्या रयतेवर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे झाल्याने जी सत्य हकीकत मी शोधून काढू इच्छित होतो तिला विघ्न येईल. मळेवाल्यांकडून तर विषारी चळवळ सुरू झाली. त्यांच्याकडून वर्तमानपत्रात माझ्याविषयी व माझ्या सोबत्यांविषयी खूप खोडसाळ बातम्या पसरविण्यात आल्या, पण माझ्या अत्यंत क्षुल्लक बाबतीतही सत्याला चिपटून राहण्याच्या सवयीमुळे त्यांचे तीर फुकट गेले. वज्रकिशोर बाबूंची अनेक प्रकारे निंदा करण्यास मळेवाल्यांनी जरासुद्धा कमी केले नाही, पण जसजसे ते त्यांची निंदा करीत गेले तसतशी ब्रजकिशोर बाबूंची प्रतिष्ठा वाढतच गेली. अशा नाजूक स्थितीमध्ये बातमीदारांना येण्यास मी तिळमात्र उत्तेजन दिले नाही, पुढाऱ्यांना बोलाविले नाही. मालवीयजींनी मला सांगून पाठविले होते की जरूर लागेल तेव्हा मला बोलवा, मी यायला तयार आहे. त्यांनाही तसदी दिली नाही. लढ्याला मी कधीही राजकीय स्वरूप येऊ दिले नाही. घडणाऱ्या हकीकतीचा अहवाल प्रसंगानुसार मी मुख्य वर्तमानपत्राकडे पाठवित असे. ज्या ठिकाणी अंतिम उद्दिष्ट राजकीय असूनही प्रत्यक्ष अंगीकृत कार्यात राजकारणाला स्थान नाही, त्या गोष्टीला राजकीय स्वरूप दिल्याने हेही नाही आणि तेही नाही अशी स्थिती होते. आणि तशा तऱ्हेने विषयांतर न केल्याने दोन्ही सुरळीत चालतात हे मला पुष्कळ अनुभवाने दिसून आले होते. शुद्ध लोकसेवेमध्ये प्रत्यक्ष नाही तर परोक्ष रीतीने राजकारण हे येतेच, ही गोष्ट चंपारण्यातील हा लढा सिद्ध करीत होता.